चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्रीय अर्थसंकल्प, सोने इंधन महाग। वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी सोनं आणि इंधन या वस्तूंसाठी अधिक कर जाहीर केल्यामुळं या वस्तू महाग झाल्या आहेत। त्यांनी 2 कोटी 5 कोटींपर्यंत करप्राप्त उत्पन्न आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त लोकांसाठी सरचार्जची घोषणा केली आहे, जे त्यांचे कर दर क्रमशः 3% आणि 7% वाढवण्यात आले आहेत। महाग होणाऱ्या गोष्टी: सोनं आणि चांदी, पेट्रोल आणि डिझेल, टाईल, काजू कर्नल, विनिल फर्श, ऑटो पार्ट्स, काही सिंथेटिक रबर, डिजिटल आणि व्हिडिओ रेकॉर्डर आणि CCTV कॅमेरा, सिगारेट, च्युईंग तंबाखू, झारदा आणि तंबाखू अर्क आणि सार, पूर्णपणे आयातित कार। स्वस्त वस्तू: परवडण्यायोग्य घरं, इलेक्ट्रिक वाहनं आणि कच्चा आणि अर्धतयार केलेला लेदर।